नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. नौदलाच्या 3 युद्धनौकांचं जलावतरण. पानिपत स्मारकासाठी महाराष्ट्र सरकार आवश्यक भूसंपादन करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. छत्रपती संभाजीनगर इथल्या पाणचक्की तसंच दरवाजांचं चित्र असलेल्या टपाल तिकीटांचं प्रकाशन. खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लागू. आणि 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबई इथं नौदलातील INS सूरत, INS निलगिरी आणि INS वाक्षीर या 3 लढाऊ जहाजांचं जलावतरण त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. नवी मुंबईत खारघर इथल्या श्री श्री राधा मदन मोहनजी या इस्कॉन मंदिराचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पानिपत इथं 14 जानेवारी 1761 रोजी अहमदशाह अब्दालीच्या विरोधातल्या लढाईत मराठ्यांनी गाजवलेल्या शौर्याचं स्मारक उभारण्यासाठी आवश्यक भूसंपादन महाराष्ट्र सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल पानिपत इथं झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. पुढच्या वर्षापासून महाराष्ट्र राज्य सरकारही या स्मृती सोहळ्याच्या आयोजनात सहभागी होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आज आश्वासित करना चाहता हूं, आने वाले दशकों दशकों तक यहां पर कार्यक्रम आयोजित करने के लिए केवल शौर्य स्मारक ट्रस्ट नहीं होगा, महाराष्ट्र की सरकार भी आपके साथ में इस कार्यक्रम का आयोजन करेगी और यहां पर जिस जमीन का अधिग्रहण करना है इस स्मारक के विस्तार के लिए अब इसका अधिग्रहण महाराष्ट्र की सरकार करेगी. छत्रपती शिवाजी महाराज की प्रतिमा भी इस भूमि में होनी चाहिए, इसके लिए भी हम महाराष्ट्र सरकार की ओर से जो भी करना पड़े वो करेंगे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या ऐतिहासिक पाणचक्की आणि दरवाजांचं चित्र असलेल्या टपाल तिकीटांचं काल खासदार भागवत कराड यांच्या हस्ते प्रकाशन झालं. छत्रपती संभाजीनगर इथल्या MGM विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात पारपत्राची सुविधा शहरातल्या टपाल कार्यालयाद्वारे देण्यात यावी अशी अपेक्षाही कराड यांनी व्यक्त केली. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशभरातल्या टपाल कार्यालयात सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर इथल्या कार्यालयाला ई सायकल प्राप्त झाले आहेत. विभागाचे 2 कर्मचारी डाक सेवा जनसेवा या संकल्पनेद्वारे या सायकलवर विविध शहरांमध्ये प्रवास करून मुंबईला पोहोचणार आहेत. या ई सायकल रॅलीला कराड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. राज्यातल्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. या संदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 तर मुंबईत बोरीवली इथं 100 खाटांचं रुग्णालय सुरू करण्यात येणार असून या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येतील अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 31वा नामविस्तार दिन काल विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. नामांतराचा लढा ही भारतात शिक्षणासाठी झालेली पहिली सामाजिक परिवर्तनाची चळवळ असून बाबासाहेब हेच या चळवळीचे प्रेरणास्रोत असल्याचं प्रतिपादन नाशिकच्या डॉ B.R. आंबेडकर SC/ST महासंघाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ इंदिरा आठवले यांनी केलं. नामविस्तारानंतरची आव्हाने या विषयावर काल विद्यापीठातल्या विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी काल विद्यापीठ परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपपरिसरात नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. अवादा एनर्जी या कंपनीला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड यांना केज न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कराड यांच्या CID कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयानं संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराडचा ताबा विशेष तपास पथक SIT सोपवण्याचे निर्देश दिले. वाल्मिक कराड याच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा मकोका लागू करण्यात आला आहे. प्रोडक्शन वॉरंट दाखवून SIT कराड याचा ताबा घेईल अशी माहिती CIDचे पोलीस उपाधीक्षक अनिल गुजर यांनी दिली. कराड यास जिल्हा कारागृहात ठेवण्यासाठी काल सायंकाळी बीड इथं आणलं असता त्यांच्या छातीमध्ये अचानक कळ येऊन वेदना सुरू झाल्यानं त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान कराड समर्थकांनी काल परळीत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. जिल्ह्यात इतरत्रही कराड समर्थकांनी काल आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यासह विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनामुळे बीड जिल्हा राज्यभर चर्चेत आहे. आता खंडणी प्रकरणातील कोठडीत असलेले वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी सुद्धा आंदोलन सुरू केलं आहे. खुद्द वाल्मिक कराड यांच्या वयोवृद्ध मातोश्री पारूबाई कराड यांनी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केलं आहे. त्याचबरोबर परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या टॉवरवर चढून देखील कराड समर्थकांनी आंदोलन केले आहे. तसेच परळी तालुक्यातील पांगरी नदी पुलाजवळ टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. या प्रसंगी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाभरामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. रवी उबाळे, आकाशवाणी बातम्यांसाठी बीड.
परळी ते कवडगाव कानडी एसटी बसवर काल सायंकाळी दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे परळी बस स्थानकामधून सुटणाऱ्या बस काल सायंकाळनंतर थांबवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. छत्रपती संभाजीनगर इथं आज 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत होणार आहे. एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका नाटककार निर्मात्या सई परांजपे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याआधी भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी 105 वर्षापूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिद्ध मुकपट कालिया मर्दनचं विशेष प्रदर्शन होणार आहे. तर रात्री 9 वाजता आयनॉक्स प्रोझोन मॉल इथं लिटिल जाफना ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित केली जाणार आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश तसंच दक्षिणायनातून उत्तरायणात संक्रमणाचं पर्व मकर संक्रांतीचा सण काल साजरा झाला. कालपासून सर्वत्र संक्रांतीनिमित्तानं स्नेहमिलन कार्यक्रमांना प्रारंभ झाला. मकर संक्रांतीच्या पुण्यपर्व काळात प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात काल अमृत स्नान सोहळा साजरा झाला. विविध 13 आखाड्यांचे प्रमुख संत महंत आणि त्यांच्या असंख्य शिष्यगणांनी साधूंनी त्रिवेणी संगमावर अमृत स्नान केलं. सुमारे 3.5 कोटीहून अधिक भाविकांनी काल पवित्र संगमावर स्नान केल्याचं वृत्त आहे. कुंभमेळ्यासाठी देवगिरी प्रांतातून सुमारे 100 साधू रवाना झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या देवगिरी प्रांताचे अध्यक्ष संजय बारगजे यांनी दिली. कुंभमेळ्याबाबत दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
तर ते सगळ्या जातीचे सगळ्या संप्रदायाचे लोक एकत्र येऊन एका ठिकाणी स्नान करणं ह्याच्यासारखी जगात मोठी समरसता कुठलीच नाही. सगळे भारतातील संप्रदाय त्या तिथे स्नानाला येतात. आपल्या देवगिरी प्रांतातून विविध संप्रदायाचे 100 साधू त्यावेळी जाणार आहेत. आपण देवगिरी प्रांतातर्फे भगवे वस्त्र 2000 साधूंना तिथं प्रदान करणार आहोत.
बारगजे यांची ही मुलाखत आज सकाळी 10:45 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपण ऐकू शकता. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले आहेत. काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात 1,20,000 पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले यांनी ही माहिती दिली. ऑनलाईन नोंदणी झालेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच उद्दिष्टानुसार मंजुरी देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लायन्स क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा यांच्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा काल समारोप झाला. 4 दिवस चाललेल्या शिबिरात सुमारे 150 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. खो खो विश्वचषक स्पर्धेत काल भारतीय महिला आणि पुरुष संघांनी विजय संपादन केला. पुरुष संघानं ब्राझीलचा 64-34 असा तर महिला संघानं दक्षिण कोरियाचा 175-18 अशा मोठ्या गुणफरकाने पराभव केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, नौदलाच्या 3 युद्धनौकांचं जलावतरण. पानिपत स्मारकासाठी महाराष्ट्र सरकार आवश्यक भूसंपादन करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. छत्रपती संभाजीनगर इथल्या पाणचक्की तसंच दरवाजांचं चित्र असलेल्या टपाल तिकीटाचं प्रकाशन आणि 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आज उद्घाटन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आमचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.